जय जय रघुवीर समर्थ। दशक चौदावा, समास पहिला, निस्पृह लक्षण नाम। श्रीराम ऐका निस्पृहाची शिकवण, युक्ती बुद्धी शहाणपण, जेणे राहे समाधान निरंतर श्रीराम। सोपा मंत्र परी नेमस्त, साधे वोषध गुणवंत, साधे बोलणे सप्रचित, तैसे माझे श्रीराम। तत्काळची अवगुण जाती, उत्तम गुणाची होये प्राप्ती, शब्द वोषध तीव्र श्रोती, साक्षपे सेवावे श्रीराम। निस्पृहता धरू नये, धरिली तरी सोडू नये, सोडली तरी हिंडो नये, ओळखी मध्ये श्रीराम। कांता दृष्टी राखो नये, मनास गोडी चाखवू नये, धारिष्ठ चळता दाखवू नये, मुखापुले श्रीराम। येके स्थळी राहो नये, कानकोंडे साहो नये, द्रव्यदारा पाहो नये, आळकेपणे श्रीराम। आचार भ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उणा शब्द येऊ नये आपणावरी श्रीराम। भिक्षे विषयी लाजो नये, बहुत भिक्षा घेऊ नये, पुसताही देऊ नये, ओळखी आपली श्रीराम। धडमळीण नेसो नये, गोड अन्न खाऊ नये, दुराग्रह करू नये, प्रसंगे वर्तावे श्रीराम। भोगी मनासो नये, देह दुःखे त्रासो नये, पुढे आशा धरू नये, जीवित्वाची श्रीराम। विरक्ती गळो देऊ नये, धारिष्ट चळो देऊ नये, ज्ञान मळीण होऊ नये, विवेक बळे श्रीराम। करुणा कीर्तन सोडू नये, अंतर्ध्यान मोडू नये, प्रेमतंतू तोडू नये, सगुण मूर्तीचा श्रीराम। पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये, समयी धीर सांडू नये, काही केल्या श्रीराम। अपमानिता शिणो नये, निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये, काही केल्या श्रीराम। लोकलाज धरू नये, लाजविता लाजो नये, खिजविता खिजो नये, विरक्त पुरुषे श्रीराम। शुद्ध मार्ग सोडू नये, दुर्जनाशी तंडो नये, संबंध पडो देऊ नये, चांडाळाशी श्रीराम। तपीळपण धरू नये, भांडविता भांडो नये, उडविता उडवू नये, निजस्थिती आपुली श्रीराम। हासविता हासो नये, बोलविता बोलो नये, चालविता चालो नये, क्षणक्षणा श्रीराम। एक वेश धरू नये, एक साज करू नये, एक देशी होऊ नये, भ्रमण करावे श्रीराम। सलगी पडो देऊ नये, प्रतिग्रह घेऊ नये, सभेमध्ये बैसो नये, सर्व काळ श्रीराम। नेम अंगी लावू नये, भरवसा कुणाचा देऊ नये, अंगीकार करू नये, नेमस्तपणाचा श्रीराम। नित्य नेम सांडू नये, अभ्यास बुडो देऊ नये, परतंत्र होऊ नये, काही केल्या श्रीराम। स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्षा तोडू नये, परापेक्षा होऊ नये, क्षणक्षणा श्रीराम। वैभव दृष्टी पाहो नये, उपाधी सुखे राहो नये, एकांत मोडू देऊ नये, स्वरूपस्थितीचा श्रीराम। अनर्गळता करू नये, लोकलाज धरू नये, कोठे तरी होऊ नये, आसक्त कदा श्रीराम। परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये, ज्ञान मार्ग सोडू नये, कदा काळी श्रीराम। कर्म मार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये, साधन भजन खंडू नये, कदा काळी श्रीराम। अतिवाद करू नये, अनित्य पोटी धरू नये, रागे भरी भरो नये, भलतीकडे श्रीराम। न मनी त्यास सांगो नये, कंटाळवाणे बोलो नये, बहुसाल असो नये, येके स्थळी श्रीराम। काही उपाधी करू नये, केली तरी धरू नये, धरिली तरी सापडो नये उपाधी मध्ये श्रीराम। थोरपणे असो नये, महत्व धरू न बैसो नये, काही मान इच्छू नये कोठे तरी श्रीराम। साधेपण सोडू नये, सानेपण मोडू नये, बळात्कारे जोडू नये अभिमान अंगी श्रीराम। अधिकारे वीण सांगो नये, दाटून उपदेश देऊ नये, कानकोंडा करू नये परमार्थ कदा श्रीराम। कठिण वैराग्य सोडू नये, कठिण अभ्यास सांडू नये, कठिणता धरू नये कोणे के विषयी श्रीराम। कठिण शब्द बोलो नये, कठिण आज्ञा करू नये, कठिण धीरत्व सोडू नये काही केल्या श्रीराम। आपण आसक्त होऊ नये, केल्या वीण सांगो नये, बहुसाल मागो नये शिष्य वर्गासी श्रीराम। उद्धट शब्द बोलो नये, इंद्रिये स्मरण करू नये, शाक्त मार्गे भरो नये मुक्तपणे भरी श्रीराम। नीज कृती लाजो नये, वैभव होता माझो नये, क्रोधे भरी भरो नये जाणपणे श्रीराम। थोरपणे चुको नये, न्याये नीती सांडू नये, अप्रमाण वर्तो नये काही केल्या श्रीराम। कळल्या वीण बोलो नये, अनुमाने निश्चये करू नये, सांगता दुःख धरू नये मूर्खपणे श्रीराम। सावधपण सोडू नये, व्यापकपण सांडू नये, कदा सुख मानू नये निसुगपणाचे श्रीराम। विकल्पपोटी धरू नये, स्वार्थ आज्ञा करू नये, केली तरी टाकू नये आपणास पुढे श्रीराम। प्रसंगे वीण बोलो नये, अन्वये वीण गाऊ नये, विचारे वीण जाऊ नये अविचार पंथे श्रीराम। परोपकार सांडू नये, परपीडा करू नये, विकल्प पडो देऊ नये कोणी एकासी श्रीराम। नेणपण सोडू नये, महंतपण सांडू नये, द्रव्यासाठी हिंडो नये कीर्तन करीत श्रीराम। संशयात्मक बोलो नये, बहुत निश्चये करू नये, निर्वाहे विण धरू नये ग्रंथ हाती श्रीराम। जाणपणे पुसो नये, अहंभाव दिसो नये, सांगेन ऐसे म्हणो नये कोणी एकासी श्रीराम। ज्ञान गर्व धरू नये, सहसा छळणा करू नये, कोठे वाद घालू नये कोणी एकासी श्रीराम। स्वार्थ बुद्धी जडो नये, कारबारी पडो नये, कार्ये करते होऊ नये राज्यद्वारी श्रीराम। कोणास भरवसा देऊ नये, जड भिक्षा मागो नये, भिक्षेसाठी सांगो नये परंपरा पुली श्रीराम। सोयीरकीत पडो नये, मध्यावर्ती घडो नये, प्रपंचाची जडो नये उपाधियांगी श्रीराम। प्रपंच प्रस्ती जाऊ नये, बाष्कळ अन्न खाऊ नये, पाहुण्या सरिसे घेऊ नये आमंत्रणे कदा श्रीराम। श्राद्ध पक्ष सटी सामासे, शांती फळ शोभन बारसे, भोग राहाण बहुवसे नवसव्रते उद्यापने श्रीराम। तेथे निस्पृहे जाऊ नये, त्याचे अन्न खाऊ नये, येळील वाणे करू नये आपणासी श्रीराम। लग्न मुहूर्ती जाऊ नये, पोटासाठी गाऊ नये, मोले कीर्तन करू नये कोठे तरी श्रीराम। आपली भिक्षा सोडू नये, वारे अन्न खाऊ नये, निस्पृहासी घडो नये मोलयात्रा श्रीराम। मोले सुकृत करू नये, मोल पुजारी होऊ नये, दिल्हा तरी घेऊ नये इनाम निस्पृहे श्रीराम। कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊ न बैसो नये निस्पृह पुरुषे श्रीराम। निस्पृहे अवघेच करावे, परी आपण तेथे न संपडावे, परस्परे उभारावे भक्तिमार्गासी श्रीराम। प्रेत्ने विण राहो नये, आळस दृष्टी आणू नये, देहास्ता पाहो नये, वियोग उपासनेचा श्रीराम। उपाधी मध्ये पडो नये, उपाधी अंगी जडो नये, भजन मार्ग मोडू नये, निसंगळपणे श्रीराम। बहु उपाधी करू नये, उपाधी वीण कामा नये, सगुण भक्ती सोडू नये, विभक्ती खोटी श्रीराम। बहुसाल धावो नये, बहुसाल राहो नये, बहुत कष्ट करू नये, असुदे खोटे श्रीराम। बहुसाल बोलो नये, अबोलणे कामा नये, बहुत अन्न खाऊ नये, उपवास खोटा श्रीराम। बहुसाल निजो नये, बहुत निद्रा मोडू नये, बहुनेम धरू नये, बाष्कळ खोटे श्रीराम। बहुजनी असो नये, बहु आरण्य सेवू नये, बहु देह पाळू नये, आत्महत्या खोटी श्रीराम। बहु संग धरू नये, संत संग सांडू नये, कर्मठपण कामा नये, अनाचार खोटा श्रीराम। बहु लौकिक सांडू नये, लोकांधेन होऊ नये, बहु प्रीती कामा नये, निष्ठुरता खोटी श्रीराम। बहु संशये धरू नये, मुक्त मार्ग कामा नये, बहु साधने पडो नये, साधने वीण खोटे श्रीराम। बहु विषये भोगू नये, विषय त्याग करिता नये, देहलोभ धरू नये, बहुत्रास खोटा श्रीराम। वेगळा अनुभव घेऊ नये, अनुभवे वीण कामा नये, आत्मस्थिती बोलो नये, स्तब्धता खोटी श्रीराम। मन उरो देऊ नये, मने वीण कामा नये, अलक्ष्य वस्तू लक्षा नये, लक्षे वीण खोटे श्रीराम। मन बुद्धी अगोचर, बुद्धी वीण अंधकार, जाणीवेचा पडो विसर, नेणीव खोटी श्रीराम। ज्ञाते पण धरू नये, ज्ञाने वीण कामा नये, अतर्क्य वस्तू तर्का नये, तर्के वीण खोटे श्रीराम। दृश्य स्मरण कामा नये, विस्मरण पडो नये, काही चर्चा करू नये, केलिया वीण न चले श्रीराम। जगी भेद कामा नये, वर्ण संकर करू नये, आपला धर्म उडवू नये, अभिमान खोटा श्रीराम। आशाबद्धता बोलो नये, विवेके वीण चालो नये, समाधान हालो नये, काही केल्या श्रीराम। अबद्ध पोथी लेहो नये, पोथी वीण कामा नये, अबद्ध वाचू नये, वाचिल्या वीण खोटे श्रीराम। निस्पृहे वगतृत्व सांडू नये, आशंका घेता भांडो नये, श्रोतयांसा मानू नये, वीटकदा श्रीराम। हे शिकवण धरिता चित्ती, सकळ सुखे वोळगती, आंगी बाणे महंती अकस्मात श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह लक्षण नाम समास पहिला। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक 14, समास दुसरा, भिक्षा निरूपण। श्रीराम, ब्राह्मणाची मुख्य दीक्षा, मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा, रक्षिले पाहिजे श्रीराम। भिक्षा मागोन जो जेविला, तो निराहारी बोलिला, प्रतिग्रहा वेगळा झाला, भिक्षा मागता श्रीराम। संता संत जे जन, तेथे कोरान्न मागोन करी भोजन, तेने केले अमृतपाशन, प्रतिदिनी श्रीराम। भिक्षाहारी निराहारी, भिक्षा नैव प्रतिग्रह, असंतो वापि संतो वा, सोमपानं दिने दिने। ऐसा भिक्षेचा महिमा, भिक्षा माने सर्वोत्तमा, ईश्वराचा अगाध महिमा तोही भिक्षा मागे श्रीराम। दत्त गोरक्ष आदि करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी, निस्पृहता भिक्षे पासनी प्रगट होये श्रीराम। वार लावून बैसला तरी तो पराधेन जाला, तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैची श्रीराम। आठा दिवसा धान्य मेळविले तरी ते कंटाळवाणे झाले, प्राणी एकाएकीचे वले नित्य नूतन ते पासनी श्रीराम। नित्य नूतन हिंडावे उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाणे श्रीराम। अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रयी श्रीराम। भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे श्रीराम। भिक्षा आणि चमत्कार चाकाटती लहान थोर, कीर्ती वर्णी निरंतर भगवंताची श्रीराम। भिक्षा म्हणजे कामधेनू सदा फळ नव्हे सामान्यो, भिक्षेच करी जो अमान्यो तो करंटा जोगी श्रीराम। भिक्षेने ओळखी होती भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी श्रीराम। भिक्षा म्हणजे निर्भये स्थिती भिक्षेने प्रकटे महंती, स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षा गुणे श्रीराम। भिक्षेस नाही आडथळा भिक्षाहारी तो मोकळा, भिक्षेकरिता सार्थक के वेळा काळ जातो श्रीराम। भिक्षा म्हणजे अमरवल्ली जिकड तिकडे लगडली, अवकाळी फळदायी निजाली निर्लज्जासी श्रीराम। पृथ्वीमध्ये देशनाना फिरता उपवासी मरेना, कोणे एके ठाई जना जड नभे श्रीराम। गोरज्य वाणिज्य कृषी त्याहूनी प्रतिष्ठा भिक्षेसी, विसंभो नये झोळीसी कदा काळी श्रीराम। भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य एकदेशी श्रीराम। काही भिक्षा हे म्हणावे अल्पसंतोषी असावे, बहुत आणिता घ्यावे मुष्टी एक श्रीराम। सुखरूप भिक्षा मागणे ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृद वागविळास करणे परमसौख्यकारी श्रीराम। ऐसी भिक्षेची स्थिती अल्प बोलिले येथामती, भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भिक्षा निरूपण नाम समास दुसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक चौदावा समास तिसरा, कवित्व कला निरूपण। श्रीराम कवित्व शब्द सुमनमाळा, अर्थ परिमळ आगळा, तेणे सतषट पदकुळा आनंद होये श्रीराम। ऐसी माळा अंतर अंतकरणी, गुंफून पूजा रामचरणी, वोकार तंत खंडपणे खंडूचनये श्रीराम। परोपकारा कारणे कवित्व अगत्य करणे, तया कवित्वाची लक्षणे बोलिजेती श्रीराम। जेणे घडे भगवत भक्ती जेणे घडे विरक्ती, ऐसी या कवित्वाची युक्ती आधी वाढवावी श्रीराम। क्रिये वीण शब्द ज्ञान तया न मानिती सज्जन, म्हणवनी देव प्रसन्न अनुतापे करावा श्रीराम। देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे, ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे या नाव प्रासादिक श्रीराम। धीट पाठ प्रसादिक ऐसे बोलती अनेक, तरी हा त्रिविध विवेक बोली जाईल श्रीराम। धीट म्हणजे धीटपणे केले, जे जे आपुले आपुल्या मनास आले, बळे जिकवित्व रचिले या नाव धीट बोलिजे श्रीराम। पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तया सारिखा उतार आपणही केला श्रीराम। शीघ्रची कवित्व जोडिले, दृष्टी पडिले तेची वणिले, भक्ती वाचून जे केले त्या नाव धीटपट पाठ श्रीराम। कामिक रसिक शृंगारिक, वीर हास्य प्रस्ताविक, कौतुक विनोद अनेक या नाव धीट पाठ श्रीराम। मन जाले कामाकार, तैसेच निघती उद्गार, धीट पाठे परपार पाविजेत नाही श्रीराम। व्हावया उदर शांती, करणे लागे नरस्तुती, तेथे केली जे वित्पत्ती त्या नाव धीट पाठ श्रीराम। कवित्व नसावे धीट पाठ, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट पाषाणमत श्रीराम। कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, कवित्व नसावे रंगभंग दृष्टांतहीन श्रीराम। कवित्व नसावे पाल्हाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटिळ लक्ष्मीया श्रीराम। हीन कवित्व नसावे, बोलिलेची न बोलावे, छंदभंग न करावे मुद्राहीन श्रीराम। विपत्तीहीन तर्कहीन, कळाहीन शब्दहीन, भक्तिज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावे श्रीराम। भक्तिहीन जे कवित्व, तेची जाणावे ठोंबे मत, आवडीहीन जे वगतृत्व कंटाळवाणे श्रीराम। भक्तिवीण जो अनुवाद, तोची जाणावा विनोद, प्रीती विण संवाद घडे केवी श्रीराम। असो धीट पाठ ते ऐसे, नाथिले अहंतेचे पिसे, आता प्रसादिकते कैसे सांगिजेल श्रीराम। वैभव कांता कांचन, जयास वाटे हे वमन, अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे श्रीराम। जयास घडीने घडी लागे भगवंती आवडी, चढती वाढती गोडी भगवत भजनाची श्रीराम। जो भगवत भजने वीण, जाऊ नेदी एक क्षण, सर्व काळ अंतकरण भक्तिरंगे रंगले श्रीराम। जया अंतरी भगवंत, अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण श्रीराम। अंतरी बैसला गोविंद, तेणे लागला भक्तिछंद, भक्तीवीण अनुवाद आणीक नाही श्रीराम। आवडी लागली अंतरी, तैसीच वदे वैखरी, भावे करुणा कीर्तन करी प्रेमभरे नाचतो श्रीराम। भगवंती लागले मन, तेणे नाठवे देहभान, शंका लज्जा पळोन दुरीठेली श्रीराम। तो प्रेमरंगे रंगला, तो भक्तीमध्ये मातला, तेणे अहंभाव घातला पाया तळी श्रीराम। गात नाचत निशंक, तयास कैचे दिसती लोक, दृष्टी त्रैलोक्यना एक वसोन ठेला श्रीराम। ऐसा भगवंती रंगला, आणीक काही न लगे त्याला, स्वैच्छा वर्णू लागला ध्यान कीर्ती प्रताप श्रीराम। नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तया पुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे श्रीराम। असो ऐसा भगवत भक्त, जो ये संसारी विरक्त, तया समानिती मुक्त साधुजन श्रीराम। त्याचे भक्तीचे कौतुक, तया नाव प्रसादिक, सहज बोलता विवेक प्रकट होय श्रीराम। ऐका कवित्व लक्षण, केलेच करू निरूपण, जेणे निवे अंतकरण श्रोतयांसे श्रीराम। कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे श्रीराम, कवित्व असावे भक्तिबळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे अहंतेसी श्रीराम, कवित्व असावे कीर्तिवाड, कवित्व असावे रम्य गोड, कवित्व असावे जाड प्रतापवीशी श्रीराम, कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुल्लपे चरणबंद श्रीराम, मृदू मंजुळ कोमळ भव्य अद्भुत विशाळ गौल्य माधुर्य रसाळ भक्तिरसे श्रीराम, अक्षरबंद पदबंद नाना चातुर्य प्रबंद नाना कौशल्यता छंदबंद धाटी मुद्रा अनेक श्रीराम, नाना युक्ती नाना बुद्धी नाना कळा नाना सिद्धी नाना अन्वये साधी नाना कवित्व श्रीराम, नाना साहित्य दृष्टांत नाना तर्क धात मात नाना संमती सिद्धांत पूर्वपक्षेसी श्रीराम, नाना गती नाना वित्पत्ती नाना मती नाना स्फूर्ती नाना धारणा नाना धृती या नाव कवित्व श्रीराम, शंका आशंका प्रत्योत्तरे नाना काव्ये शास्त्राधारे तुटे संशये निर्धारे निर्धारिता श्रीराम, नाना प्रसंग नाना विचार नाना योग नाना विवर नाना तत्व चर्चा सार या नाव कवित्व श्रीराम, नाना साधने पुरश्चरणे नाना तपे तीर्थाटणे नाना संदेह भेडणे या नाव कवित्व श्रीराम, जेणे अनुताप उपजे जेणे लौकिक लाजे जेणे ज्ञान उपजे या नाव कवित्व श्रीराम, जेणे ज्ञान हे प्रबळे जेणे वृत्ती हे मावळे जेणे भक्तिमार्ग कळे या नाव कवित्व श्रीराम, जेणे देहबुद्धी तुटे जेणे भव सिंधू वाटे जेणे भगवंत प्रकटे या नाव कवित्व श्रीराम, जेणे सद्बुद्धी लागे जेणे पाषांड भंगे जेणे विवेक जागे या नाव कवित्व श्रीराम, जेणे सद्वस्तू भासे जेणे भास हा निरसे जेणे भिन्नत्व नासे या नाव कवित्व श्रीराम, जेणे होये समाधान जेणे तुटे संसार बंधन जया मानिती सज्जन तया नाव कवित्व श्रीराम, ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण परंतु काही एक निरूपण बुझावया केले श्रीराम, इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कवित्व कळा निरूपण नाम समास तिसरा, श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ। दशक चौदावा समास चौथा कीर्तन लक्षण। श्रीराम कलयुगी कीर्तन करावे केवळ कोमळ कुशळ गावे कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे श्रीराम, खटखट खुंटून टाकावी खळखळ खळाशी न करावी खरे खोटे खवळोने दावी वृत्ती आपुली श्रीराम, गर्वगाणे गाऊ नये गाता गाता गळो नये गोप्य गुज गरजो नये गुणगावे श्रीराम, घष्टणी घिसणी घस्मरणेपणे घसरू घसरू घसा खाणे घुमघुमोची घुमणे योग्य नवे श्रीराम, नाना नामे भगवंतांची नाना ध्याने सगुणाची नाना कीर्तने कीर्तीची अद्भुत करावी श्रीराम, चकचक चुकावेना चाट चावट चळावेना चरचर चुरुचुरु लागेना ऐसे करावे श्रीराम, छळ छळ छळणा करू नये छळिता छळिता छळो नये छळणे छळणा करू नये कोणी एकाची श्रीराम। जी 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 म्हणावेना, जो जो जागे तो तो पावना, जप जपो जनी जनार्दना संतुष्ट करावे श्रीराम। झिरपे झरे पाझरे जळ, झळके दुरूनी झळाळ, झडझडा झळगती सकळ प्राणी तेथे श्रीराम। या म्हणावे न लगे, या उपाव न लगे, या काहीच न लगे सुबुद्धासी श्रीराम। टक 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 करू नये, टाळाटाळी टिको नये, टम 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 लावू नये कंटाळवाणी श्रीराम। ठस ठोंबस ठाकावेना, ठक 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 करावेना, ठाके ठमके ठसावेना मूर्ती ध्यान श्रीराम। डळमळ डळमळ डको नये, डगमग डगमग कामा नये, दंडळ दंडळ चुको नये हिंकाडपणे श्रीराम। ढिसाळ ढाला ढळती कुंसे, ढोबळा ढसकण डुले नाचे, ढळे चिना ढिगढिगांचे कंटाळवाणे श्रीराम। नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागर, नाना नेमक मधुर नेमस्त गाणे श्रीराम। ताळ तंबुरे तानमाने, ताळबद्ध तंत गाणे, तूर्त तार्किक तने मने तल्लीन होती श्रीराम। थरथरा थरकती रोमांच, थै 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 स्वरे उंच, थिर थिर थिरावेनाच प्रेमळ भक्तांचा श्रीराम। दक्ष दाक्षण्य दाटले, बंदे प्रबंदे कोंदाटले, दम दम दुम दुमो लागले जगदांतर श्रीराम। धूर्त तूर्त धावो न आला, धिंग बुद्धीने धिंग जाला, धाके धाके धोकला रंग अवघा श्रीराम। नाना नाटक नेटके, नाना माने तुके कौतुके, नाना नेमक अनेके विद्यापात्रे श्रीराम। पाप पळोन गेले दुरी, पुण्य पुष्कळ प्रकटे वरी, परतरतो परे अंतरी चटक लागे श्रीराम। फुकट फाकट फटवणे नाही, फटकळ फुगडी पिंगा नाही, फिके फसकट फोल नाही भकाध्या निंदा श्रीराम। बरे 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 म्हणती बाबा बाबा उदंड करीती, बळे बळेची बळाविती कथे लागी श्रीराम। भला 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 लोकी भक्तिभावे भव्याने की, भूषण भाविक लोकी परोपकारे श्रीराम। मानेल तरी मानावे मने, मत्त न भावे ममतेने, मी 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 बहुत जने म्हणजेत आहे श्रीराम। येके टोकत एका पासी, येऊ येऊ येती झडेसी, या असे तयासी म्हणावे न लगे श्रीराम। राग रंग रसाळ सुरंगे, अंतर संगीत रागे, रत्न परीक्षा रत्नामागे धावती लोक श्रीराम। लवलवा लवती लोचन, लकलका लकले मन, लपलपो लपती जन आवडीने श्रीराम। वचने वाऊगी वदेना, वावरे विश्वरे वसेना, वगतृत्वे निववी जना विनीत होऊनी श्रीराम। सारासार समस्तांला शिकवू शिकवू जनाला, साहित संगीत सज्जनाला बरे वाटे श्रीराम। खरे खोटे खरे वाटले, खरखर खुरखुर खुंटले, खोटे खोटे पणे गेले खोटे म्हणोनिया श्रीराम। शहाणे शोधिता शोधेना, शास्त्रार्थ श्रुती बोले बोधेना, शुकशारिका शमेना शब्दतयाचा श्रीराम। हरुषी हरुषे हासिला, हा हा हो होने भुलला, हित होईना तयाला परस्त्रीचे परत्रींचे श्रीराम। लक्षावे लक्षिता अलक्षी, लक्षिला लोचना ते लक्षी, लंगले लये ते अलक्षी विहिगम मार्गे श्रीराम। क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षोभतो, क्षमेने क्षमून क्ष्मवितो, लक्ष्मणे क्षोभणे क्षेत्रज्ञतो सर्वाठायी श्रीराम। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कीर्तन लक्षण नाम समास चौथा। श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक चौदावा, समास पाचवा, हरिकथा लक्षण। श्रीराम मागा हरिकथेचे लक्षण, श्रोती केला होता प्रश्न, सावध होनी विचक्षण, परिसोत आता श्रीराम। हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची श्रीराम। सोने आणि परिमळे, युक्षदंडा लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे, तरी ते अपूर्वता श्रीराम। तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, वित्पन्न आणि वादरहित, तरी हेही अपूर्वता श्रीराम। रागज्ञानी ताळज्ञानी, सकळ कळा ब्रह्मज्ञानी, निराभिमाने वर्ते जनी, तरी हेही अपूर्वता श्रीराम। मच्छर नाही जयासी, जो अत्यंत प्रिये सज्जनासी, चतुरांग जाणे मानसी, यंतरनिष्ठ श्रीराम। जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे, जेथे वसिजे देवाधिदेवे, सामर्थ्य रूपे श्रीराम। तया तीर्था ते जे न मानती, शब्द ज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती, जोडेल कैचा श्रीराम। निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोही कडे अभिमाने, वोस केले श्रीराम। पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून उछेदिती, तेच पढत मूर्ख श्रीराम। ऐसी न की जे हरिकथा, अंतर पडे उभये पंथा, परिस लक्षणे आता हरिकथेची श्रीराम। सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे, प्रताप कीर्तिते श्रीराम। ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथा वोढवे, सर्वांतरी हेलावे, प्रेम सुख श्रीराम। कथा रचायाची खूण, सगुणी नाणावे निर्गुण, न बोलावे दोषगुण, पुढिलांसे कदा श्रीराम। देवाचे वर्णावे वैभव, नाना प्रकारे महत्व, सगुणे ठेवनिया भाव, हरिकथा करावी श्रीराम। लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी श्रीराम। नम्र होऊन राजांगणे, निशंक जावे लोटांगणे, करताळिका नृत्यवाणी, नामघोषे गरजावे श्रीराम। एकांची कीर्ती एकापुढे, वर्णिता साहित्य न पडे, म्हणून या निवाडे जेथील तेथे श्रीराम। मूर्ती नसता सगुण, श्रवणी बैसले साधूजन, तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे श्रीराम। नाही मूर्ती नाही सज्जन, श्रवणी बैसले भाविकजन, तरी करावे कीर्तन प्रस्ताविक वैराग्य श्रीराम। शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक, स्त्रियादिकांचे कौतुक वर्णून एकी श्रीराम। लावण्य स्त्रियांचे वर्णिता, विकार बाधिजे तत्वता, धारिष्टापासून श्रोता चळे तत्काळ श्रीराम। म्हणवनिते तजावे जे बाधक साधका स्वभावे, घेता अंतरी ठसावे ध्यान स्त्रियांचे श्रीराम। लावण्य स्त्रियांचे ध्यान, कामाकार जाले मन, कैचे आठवेल ध्यान ईश्वराचे श्रीराम। स्त्री वर्णिता सुखावला, लावण्याचे भरी भरला, तो स्वये जाणावा चेवला ईश्वरापासनी श्रीराम। हरिकथेशी भावबळे, गेला रंग तो तुंबळे निमिष एक जरी आकळे ध्यानी परमात्मा श्रीराम ध्यानी गुंतले मन कैसे आठवेल जन निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे श्रीराम राग ज्ञान ताळ ज्ञान स्वर ज्ञानेशी वित्पन्न अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे श्रीराम छपन्न भाषा नाना कळा कंठ माधुर्य कोकिळा परी तो भक्ति मार्ग वेगळा भक्त जाणती श्रीराम भक्तास देवाचे ध्यान देवा वाचून निर्णयान कळावंतांचे जे मन ते कळाकार झाले श्रीराम श्री हरिवीण जे कळा तेची जाणावी अवकळा देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला श्रीराम सर्पी वेढिले चंदनासी निधाना आड विवसी नाना कळा देवासी आड तैश्या श्रीराम सांडून देव सर्वज्ञ नादामध्ये व्हावे मग्न ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले श्रीराम एक मन गुंतले स्वरी कोणे चिंतावा श्रीहरी बळेची धरुनिया चोरी शुश्रूषा घेतली श्रीराम करिता देवाचे दर्शन आडवे आले रागज्ञान तेणे धरुनिया मन स्वरामागे नेले श्रीराम भेटो जाता राजद्वारी बळेची धरिला बेगारी कळावंता तैसी परी कळेने केली श्रीराम मन ठेवून ईश्वरी जो कोणी हरिकथा करी तोची ये संसारी धन्य जाणा श्रीराम जयास हरिकथेची गोडी उठे नीच नवी आवडी तयास जोडिली जोडी सर्वोत्तमाची श्रीराम हरिकथा मांडली जेथे सर्व सांडून धावे तेथे आलस्य निद्रा दवडून स्वार्थे हरिकथेसी सादर श्रीराम हरिभक्तांची ये घरी नीच कृत्य अंगीकारी साहे भूत सर्वापरी साक्षपे होये श्रीराम या नाव हरिदास जयासी नामी विश्वास येथुनी हा समास संपूर्ण झाला श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे हरिकथा लक्षण निश्चय नाम समास पाचवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।